भारत देश एक ऐसा दौर भी लंघे है जब चारों पासे सूफी कलाम दी सूफी विचारां दी अगम्मी बारिश हो रही सी। उसी दौर विच हजरत निजामुद्दीन शेख मयूरीन चिश्ती बाबा फरीद शकरगंज और इस तरह दे होर अनेक औलिया पीर फकीर पैदा होए। सूफी सांझे ख्यालां दे मालिक ने और फराह दिल ने। जिस किसी पासों भी रोशनी मिल जाए उन्होंने हर दीवा परवान सी और हर दीवे दी परिक्रमा करन विच राजी सन। बाबा फरीद इस तरह दे सूफी फकीरां दे चों एक फराह दिल रोशन दिमाग और अगांवधू विचारां दे मालिक सन। आप दा जन्म पिंड खत्तोवाल जिला मुल्तान विच होया। आप दी माता दा नाम मरियम सी और पिता शेख जमाल सुलेमान। मां बाप तो ते पूर्वले बने संस्कारां दे मुताबक आप छोटी उम्र विच ही अल्लाह दे प्यार वाले सन और अल्लाह दे प्यार दे गीत हर वक्त गांदे रहिंदे सन। जिथे इस्लाम विच संगीत नूं ममानियत है उत्थे सूफी फकीर गा गा के ही अल्लाह नूं रिझांदे रहे अल्लाह नूं प्राप्त करदे रहे। सूफी किसे हद तक इस्लाम और वैदिक धर्म यहूदी धर्म ईसाईयत इस सब कुछ का एक मिश्रण ही समझ लो। स्वयं सरमद सूफी फकीर दे कलाम तो पता चलता है। वो कहंदे ने सरमद बकू च इश्क बदनाम शोदी। शेख सरमद दा ऐसा कहना जिसकी कबर जामा मस्जिद दे कोल बनी हुई है जो दिल्ली दी गलियां विच नगन घूमदा सी और अठे पैर अल्लाह दी बंदगी विच मस्त रहिंदा सी। उसका ऐसा कहना कि सरमद बकू च इश्क बदनाम शोदी भी मैं खुदाई प्यार दी गली विचों लंघ के बदनाम हो गया। लोकी लाछन नाल लग पए ने। ऐसा देखा गया है कि प्यार विच भिजिया होया हिरदा इतना मासूम हो जाता है इतना भोला हो जाता है कि लोकी उसनू पागल तक भी कहन लग पैंदे ने। दुनिया के बड़े श्रेष्ठ संत जनां नू संसार ने पागल आख्या। जैसे कबीर कहंदे ने लोग कहें कबीर बौराना कबीर का मरम राम ही जाना। वे लोकी कहंदे ने कबीर बौरा है पागल है। ते जे कबीर पागल है तो फिर एक गल तस्लीम करनी पएगी जगत विच कोई भी सेना नहीं। हू बहु ऐसा ही सूफी फकीर सरमद कहंदे ने। सरमद बकू च इश्क बदनाम शुदी अज दीने यहूद सुए बा इस्लाम शुदी। भी हैगा ते मैं यहूदी लेकिन सूफी फकीरां दी संगत ने इस्लाम कबूल करन ते मजबूर कर देता है। मालूम न शुद ए खुदावंद अहमद बरगश्ता बसुए लक्ष्मणो राम शुदी। कहिंदा है इन्हां दी महफिल विच गीत गांदियां गांदियां भी जब मैनू कुछ सूझ ना मिली ते मैं उत्थे भी जा बैठा जिथे लक्ष्मण ते राम दे गीत गाए जांदे ने। इत्थों सरमद दा ऐसा कहना साबित हो रहा है कि मैं सांझे ख्यालां दा मालिक हां। हर थां ते बैठदा हर थां ते प्रभु दी रोशनी जिथों भी मैनूं मिले मैं प्राप्त करन नूं तैयार हां धारण करन नूं तैयार हां। ये रोशनी चाहे दीवे दी है चाहे सूरज दी है चाहे चंद्रमा दी है मैं पुजारी रोशनी दा हां मैं चाहत रोशनी दी रखदा। शेख फरीद ऐसे ही सांझे ख्यालां दे विशाल दिल दिमाग दे मालक। आप दा पिछोकड़ ते गजनी सी अफगानिस्तान दे रहण वाले सन और पिछोकड़ शाही खानदान नाल भी तल्लुक रखदा है। हिंदुस्तान विच आए और पीढ़ी दर पीढ़ी रहण करके आप दी भाषा ठेठ पंजाबी हो गई और आप दी तमाम बाणी लेंदी पंजाबी दे छे। पक्का डेरा अपने पाकपटन जिला मुल्तान विच ही बनाया। आप दे विचारां विच आप दे कलाम विच बैराग बिरह ज्ञान भक्ति रस भरपूर रूप विच भरिया होया है। जब साधना दे दौर विचों आप लंघे ने तां उस पीड़ा दा भी आपने जिक्र कीता है। जैसे प्रसूत दी पीड़ा तो लंघे बिना कोई भी स्त्री मां नहीं बन सकती अध्यात्मक पीड़ा तो लंघे बिना कोई भी पुरुष भगत नहीं बन सकता, फकीर नहीं बन सकता। जिस स्त्री ने अपनी गोद बेच एक खूबसूरत बालक देखना है, प्रसूत दी पीड़ा झेलनी ही पाएगी। जिस मनुख ने अध्यात्मक आनंद मानना है, उन्हों बिरहे दी पीड़ा देचों लंगना ही पाएगा। और इस पीड़ा का भगत जना ने खास जिक्र किया है, और बाबे फरीद ने अपने कलाम विच इसनु खास थां दिती है। फरीद कहंदे ने, चिंत खटोला वाण दुख बिरहे विछावन ले, ए हमारा जीवना तू साहिब सच्चे देख। हे प्रभु, चिंता दी खटिया है, चिंत खटोला जो दुख दे वाण नाल बुनी हुई है, जेदे ते मैं बिरहे दी तुलाई विछाई हुई है, ऐसी खटिया पे मैं दिन रात पे हां, हे अल्लाह ए मेरा जीवना है, हे खुदा ए मेरा जीवन है, हे साहिब सच्चे तू मेरे इस रुदन नु वेख, मेरी इस पीड़ा नु वेख और मैनु मिल। दिन रात दी प्रतीक्षा, दिन रात दा भजन, दिन रात दी इबादत ने आप नु संसार तो ते खास करके खान पीण तो भी बेमुख कर दिता। आप खान पीण दे च भी कोई खास रुचि नहीं रखते सन, और वाकई बिरहे कुठिया नु भुख किथे ते प्यास किथे। गुरु अर्जन देव जी महाराज भी फरमान करते ने, हर बिन नींद भूख कौ कैसी, कापड़ तन न सुखा हुए। बाबा फरीद कहंदे ने, रोटी मेरी काठ की, लावण मेरी भुख। मुल्तानी भाषा विच लावण का मतलब है सब्जी, और अज भी उत्थे यही शब्द प्रयोग होंदा है, बे लावण की बनाया है, भाव सब्जी की बनाई है, सालन की बनाया है। तो बाबा फरीद कहने, सब्जी मेरी की है, लावण की है भुख। जब मैनू तेज भुख लगती है मैं उदों ही खाना, ते स्वाद भुख दे च है। बाबा फरीद का यह कहना भोजन विच नहीं है, भुख दे च है। गुरु नानक देव जी महाराज भी ऐसा मनते ने, रुपे कामे दोस्ती भुखे साधे गंड। भुख दा ते स्वाद दा आपस विच मेल है, आपस विच गंड है। तो बाबा फरीद कहते हैं, भावें काठ वर्गियां सुखियां रोटियां जो मेरे डेरे विच आउंदियां ने, ते जब मैनू भुख लगती है तो मैं खाना, मैनू स्वादी लगदियां ने, और इस ढंग नाल मैं अपनी उदर पूर्ति करदा। फरीदा, रोटी मेरी काठ की, लावण मेरी भुख, जिन्ना खादी चोपड़ी घने सहणगे दुख। भुख है नहीं ते चोपड़ी खा रहे ने, भुख है नहीं ते तरह तरह के पदार्थ खा रहे ने। बाबा फरीद कहते हैं, भुख तो बिना जो खाना है ये रोगां नू जन्म देना है। भुख है नहीं ते जिड़ी एक एक बुरकी शरीर के अंदर जा रही है, इन्हें शरीर नू ताकत नहीं देनी, शरीर नू रोग देने ने, इन्हें शरीर नू तवानाई नहीं देनी, शरीर नू बीमारियां देनियां ने। और बाबे फरीद का यह बोल अजोके विज्ञान से स्पष्ट रूप से पूर्ण उतरता है। आपका शरीर सहजे सहजे सुकदा गया, हड्डियां दे ढांचे ही आप रह गए। दिन रात बिरहे दी अगन ने और भोजन दी कमी ने, दिन रात दी साधना ने आप दे शरीर दी जो हालत बनाई, वो आप अपने कलाम विच इंज बयान करदे ने। फरीदा, तन सुक्का पिंजर थिया, तलियां खूंडे काग, अजहे सो रब ना बौड़ियो, देख बंदे दे भाग। आप कहंदे ने कि मैं सुख के पिंजर हो गया, ते हुण हालात ए ने कि उड़दियां होईयां इल्लां ते उड़दे होए कौवे मैनूं मुर्दा समझ लैंदे ने, और ठुंगा मारन दी भी कोशिश करदे ने। बाबे फरीद ने अगले श्लोक दे च कौवियां नूं मुखातब करके ऐसा आख्या, कागा करग डंडोलिया, सगला खायो मास, ए दोए नैना मत छोयो, फिर देखन की आस। कौवियां ने जद ठूंगा मारियां मुर्दा जान के, ते बाबे फरीद ने उन्हां नूं रोकिया नहीं। शरीर दी थोड़ी जिहा हरकत वेख के कौवे एक पासे होए, ते कौवियां नूं संबोधन करदे कहंदे ने, भावें मेरे पिंजर दा सारा मास खा लो, लेकिन मेरी अखियां नूं ना खाणा, मेरी अखियां दे ठूंगा ना मारना, क्योंकि अजे ते मैं खुदा नूं वेखना है। ऐसा ना होवे कि बिना वेखे तुसी मैनूं अंधा कर दिओ। अजे मैं अपने प्यारे नूं वेखना है, ਤੁਸੀਂ ਸਭ ਖਾ ਜਾਓ, ਲੇਕਿਨ ਮੇਰੀ ਅੱਖੀਆਂ ਰਹਿਣ ਦੇਣਾ, ਮੇਰੇ ਨੇਤਰ ਰਹਿਣ ਦੇਣਾ। ਬਿਰਹੀ ਦੀ ਅਗਨ ਆਪ ਦੇ ਅੰਦਰ ਕਿਤਨੀ ਜ਼ਿਆਦਾ ਹੈ, ਆਪ ਐਸਾ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਕਿ ਫਰੀਦਾ ਤਨ ਤਪੇ ਤਨੂਰ ਜਿਉਂ ਬਾਲਣ ਹੱਡ ਬਲਣ। ਸੂਫੀ ਫਕੀਰਾਂ ਦੇ ਅਮਰ ਕਲਾਮ ਦੇ ਚੋਂ ਬਾਬਾ ਫਰੀਦ ਦਾ ਕਲਾਮ ਸਿਰਮੌਰ ਹੈ, ਜਿਸ ਦੇ ਚ ਬਿਰਹੇ ਦੀ ਅਗਨ ਪ੍ਰਧਾਨ ਹੈ। ਔਰ ਇਹ ਹਕੀਕਤ ਹੈ ਕਿ ਬਿਰਹੇ ਦੀ ਪੀੜਾ ਦੇ ਚੋਂ ਜੋ ਲੰਘੇ ਨੇ, ਮਿਲਾਪ ਦਾ ਆਨੰਦ ਵੀ ਉਹਨਾਂ ਨੇ ਮਾਣਿਆ। ਭੁੱਖ ਦੀ ਪੀੜਾ ਦੇ ਚੋਂ ਜਿਹੜੇ ਲੰਘੇ ਨੇ, ਭੋਜਨ ਦਾ ਸਵਾਦ ਵੀ ਉਹਨਾਂ ਨੇ ਮਾਣਿਆ। ਭੁੱਖ ਹੀ ਨਹੀਂ ਤੇ ਸਵਾਦ ਕੀ, ਬਿਰਹਾ ਹੀ ਨਹੀਂ ਤੇ ਮਿਲਾਪ ਦਾ ਰਸ ਕੀ। ਕਿਤਨਾ ਪ੍ਰਬਲ ਬਿਰਹਾ ਹੈ, ਆਪ ਕਹਿੰਦੇ ਤਨ ਇੰਜ ਤਪਿਆ ਪਿਆ ਜਿਵੇਂ ਤਨੂਰ, ਔਰ ਉਸ ਦੇ ਚ ਮੇਰੀਆਂ ਹੱਡੀਆਂ ਬਾਲਾਂ ਰੂਪ ਦੇ ਚ ਬਲ ਰਹੀਆਂ ਨੇ। ਫਰੀਦਾ ਤਨ ਤਪੇ ਤਨੂਰ ਜਿਉਂ ਬਾਲਣ ਹੱਡ ਬਲਣ, ਪੈਰੀ ਥੱਕਾਂ ਸਿਰ ਜੁਲਾਂ ਜੇਮੂ ਪਿਰੀ ਮਿਲਣ। ਪੈਰਾਂ ਨਾਲ ਚੱਲਦਿਆਂ ਚੱਲਦਿਆਂ ਜੇ ਮੈਂ ਥੱਕ ਜਾਵਾਂ ਤੇ ਐ ਖੁਦਾ ਮੈਂ ਸਿਰ ਦੇ ਭਾਰ ਵੀ ਚੱਲਣ ਨੂੰ ਤਿਆਰ ਹਾਂ, ਬਸ਼ਰਤੇ ਤੂੰ ਮਿਲੇ ਤੇਰਾ ਮਿਲਾਪ ਹੋਵੇ। ਮੈਂ ਤੇ ਸਿਰ ਦੇ ਭਾਰ ਵੀ ਤੈਨੂੰ ਟੋਲਣ ਨੂੰ ਤਿਆਰ ਹਾਂ, ਮੈਂ ਤੇ ਉਲਟਾ ਲਟਕ ਕੇ ਵੀ ਤੈਨੂੰ ਲੱਭਣ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕਰ ਸਕਦਾ। ਸ਼ਰਤ ਇਹ ਹੈ ਕਿ ਤੇਰਾ ਮਿਲਾਪ ਹੋਵੇ, ਤੇਰਾ ਦੀਦਾਰ ਹੋਵੇ। ਬਹੁਤ ਕਠਿਨ ਪ੍ਰਤੀਕਸ਼ਾ ਤੋਂ ਆਪ ਲੰਘ ਰਹੇ ਨੇ ਤੇ ਇਸ ਸਲੋਕ ਤੋਂ ਕਿਧਰੇ ਐਸਾ ਭਾਵ ਕੋਈ ਨਾ ਲੈ ਲਵੇ ਕਿ ਵਾਕਈ ਜ਼ਮੀਨ ਦੇ ਉੱਤੇ ਚੱਲਣ ਗਰਦਿਸ਼ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਪ੍ਰਮਾਤਮਾ ਲੱਭਦਾ, ਖੁਦਾ ਲੱਭਦਾ। ਤੋ ਬਾਬੇ ਫਰੀਦ ਦੇ ਇਸ ਸਲੋਕ ਦੇ ਥੱਲੇ ਹੀ ਗੁਰੂ ਅਮਰਦਾਸ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਸਲੋਕ ਹੈ। ਸਤਿਗੁਰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਫਰੀਦਾ ਤਨ ਨਾ ਤਪਾਏ ਤਨੂਰ ਜਿਉਂ ਬਾਲਣ ਹੱਡ ਨਾ ਬਾਲ, ਸਿਰ ਪੈਰੀ ਕਿਆ ਫੇੜੀਏ ਅੰਤਰ ਪਿਰੀ ਨਿਹਾਲ। ਸਿਰ ਦੇ ਭਾਰ ਚੱਲਣ ਦੀ ਲੋੜ ਨਹੀਂ ਤੇ ਪੈਰਾਂ ਨਾਲ ਜ਼ਮੀਨ ਨਾਪਣ ਦੀ ਲੋੜ ਨਹੀਂ। ਫਰੀਦ ਥੋੜਾ ਜਿਹਾ ਅੰਦਰ ਛਾਤੀ ਮਾਰੀਏ ਤੇ ਖੁਦਾ ਦੇ ਦੀਦਾਰ ਅੰਦਰੋਂ ਹੀ ਹੋ ਜਾਂਦੇ ਨੇ। ਦਰਅਸਲ ਗਿਆਨ ਤੇ ਐਸਾ ਫਰੀਦ ਕੋਲ ਹੈ, ਪਰ ਉਹ ਜਿਸ ਦੌਰ ਵਿੱਚੋਂ ਲੰਘ ਰਹੇ ਨੇ ਉਹ ਬਿਰਹੇ ਦਾ ਦੌਰ ਹੈ, ਉਹ ਬਿਰਹੇ ਦੀ ਅਵਸਥਾ ਹੈ। ਲੇਕਿਨ ਬਿਰਹੀ ਗੀਤ ਇਸ ਬਿਰਹੀ ਬਾਣੀ ਨੂੰ ਕੋਈ ਪੜ੍ਹ ਕੇ ਮੁਗਾਲਤੇ ਵਿੱਚ ਨਾ ਪੈ ਜਾਏ, ਉਸ ਮੁਗਾਲਤੇ ਨੂੰ ਗੁਰੂ ਅਮਰਦਾਸ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਦੂਰ ਕੀਤਾ। ਉਂਝ ਸ਼ੇਖ ਫਰੀਦ ਦੇ ਕਲਾਮ ਵਿੱਚ ਕੋਈ ਮੁਗਾਲਤਾ ਨਹੀਂ। ਆਪ ਅਗਾਂਹ ਚੱਲ ਕੇ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਫਰੀਦਾ ਪਾੜ ਪਟੋਲਾ ਧੱਜ ਕਰੀ ਕੰਬਲ ਰੀ ਪੈਰੇ, ਫਰੀਦਾ ਜੇਹੀ ਵੇਸੀ ਸੌ ਮਿਲੇ ਸੇਈ ਵੇਸ ਕਰਿਓ। ਐ ਖੁਦਾ ਇਹ ਜੋ ਮੈਂ ਤਨ ਦਿੱਤੇ ਕੀਮਤੀ ਬਸਤਰ ਪਹਿਨੇ ਨੇ, ਰੇਸ਼ਮੀ ਬਸਤਰ ਪਹਿਨੇ ਨੇ, ਇਹ ਮੈਂ ਫਾੜ ਦਿੰਦਾ, ਇਹ ਮੈਂ ਪਰੇ ਸੁੱਟ ਦਿੰਦਾ, ਔਰ ਮੈਂ ਕਮਲੀ ਪਹਿਨ ਲੈਂਦਾ। ਸੂਫ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਤੇ ਉਹਨਾਂ ਦਾ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਚੋਲਾ, ਕਾਲੀ ਉਹਨਾਂ ਦਾ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਚੋਲਾ ਇਹ ਫਕੀਰ ਲੋਕ ਧਾਰਨ ਕਰਦੇ ਸਨ, ਲਿਹਾਜ਼ਾ ਇਹਨਾਂ ਦਾ ਨਾਂ ਹੀ ਸੂਫੀ ਫਕੀਰ ਪੈ ਗਿਆ। ਹਿੰਦੁਸਤਾਨ ਵਿੱਚ ਸੈਕੜੇ ਦੀ ਤਾਦਾਦ ਵਿੱਚ ਸੂਫੀ ਫਕੀਰਾਂ ਦੇ ਅੱਜ ਮਕਬਰੇ ਨੇ ਤੇ ਚਾਰੋਂ ਪਾਸੇ ਉਹਨਾਂ ਦੇ ਅਮਰ ਕਲਾਮ ਗੂੰਜਦੇ ਪਏ ਨੇ। ਅੱਜ ਵੀ ਉਰਦੂ ਦੀ ਸ਼ਾਇਰੀ ਨੂੰ ਤੇ ਕਵਾਲੀ ਸੰਗੀਤ ਨੂੰ ਅਮੀਰ ਖੁਸਰੋ ਨੇ ਜਨਮ ਦਿੱਤਾ ਹੈ, ਜੋ ਵਾਕਈ ਸੂਫੀਆਂ ਦੀ ਸ਼੍ਰੇਣੀ ਦੇ ਚੋਂ ਇੱਕ ਸਿਰਮੌਰ ਸੂਫੀ ਹੋਏ ਨੇ। ਉਂਝ ਸੂਫ ਦਾ ਮਤਲਬ ਹੈ ਉਨ ਜੋ ਸਰਦੀ ਗਰਮੀ ਉਹਨਾਂ ਦਾ ਹੀ ਚੋਲਾ ਮੋਟਾ ਜਿਹਾ ਧਾਰਨ ਕਰੀ ਫਿਰਦੇ ਸਨ। ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਫਕੀਰਾਂ ਨੂੰ ਦੇਖ ਕੇ ਲੋਕੀ ਕਹਿੰਦੇ ਸਨ ਇਹ ਸੂਫੀ ਨੇ। ਸੂਫੀਆਂ ਦੀ ਤਰਜ਼ ਜ਼ਿੰਦਗੀ ਕੀ ਸੀ? ਗਾ ਕੇ ਅੱਲਾ ਨੂੰ ਰਿਝਾਉਣਾ, ਨੱਚ ਕੇ ਅੱਲਾ ਨੂੰ ਰਿਝਾਉਣਾ, ਇਬਾਦਤ ਉੱਚੀ ਉੱਚੀ ਧੁਨ ਨਾਲ ਕਰਨੀ, ਉੱਚੀ ਉੱਚੀ ਆਵਾਜ਼ ਨਾਲ ਕਰਨੀ। ਤੋ ਬਾਬਾ ਫਰੀਦ ਵੀ ਉਸੇ ਸ਼੍ਰੇਣੀ ਦੇ ਚੁਣੇ। ਆਪ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਪਾੜ ਪਟੋਲਾ ਧੱਜ ਕਰੀ ਕੰਬਲੜੀ ਪੈ ਰਿਹਾ, ਇਹ ਰੇਸ਼ਮੀ ਕੱਪੜੇ ਮੈਂ ਫਾੜ ਦੇਣਾ ਔਰ ਮੈਂ ਉਹਨਾਂ ਦੀ ਕਮਲੀ ਧਾਰਨ ਕਰ ਲੈਣਾ। ਜੇ ਹੀ ਵੇਸੀ ਸੌ ਮਿਲੇ ਸੇਈ ਵੇਸ਼ ਕਰਿਓ। ਐ ਖੁਦਾ ਤੂੰ ਜਿਸ ਵੇਸ਼ ਵਿੱਚ ਮੈਨੂੰ ਮਿਲੇ ਮੈਂ ਉਸ ਵੇਸ਼ ਨੂੰ ਧਾਰਨ ਕਰ ਲੈਣਾ, ਮੈਂ ਉਹ ਲਿਬਾਸ ਧਾਰਨ ਕਰ ਲੈਣਾ। ਇਸ ਤੋਂ ਵੀ ਇੱਕ ਬੁਲੇਖਾ ਪੈ ਸਕਦਾ ਸੀ ਕਿ ਵਾਕਈ ਖੁਦਾ ਕਿਸੇ ਲਿਬਾਸ ਵਿੱਚ ਮਿਲਦਾ ਹੈ, ਵਾਕਈ ਖੁਦਾ ਕਿਸੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਤੌਰ ਦੇ ਕੱਪੜਿਆਂ ਵਿੱਚ ਤੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਰੰਗ ਦੇ ਕੱਪੜਿਆਂ ਦੇ ਰਾਹੀਂ ਮਿਲਦਾ ਹੈ। ਦਰਅਸਲ ਇਹ ਭਾਵ ਫਰੀਦ ਦਾ ਨਹੀਂ, ਪਰ ਤੜਪਿਆ ਹੋਇਆ ਹਿਰਦਾ ਫਰੀਦ ਦਾ ਐਸਾ ਕਹਿ ਰਿਹਾ ਕਿ ਖੁਦਾ ਤੂੰ ਕਿਵੇਂ ਮਿਲੇਗਾ, ਤੂੰ ਕਿਸ ਤਰ੍ਹਾਂ ਮਿਲੇਗਾ। ਉਹਨਾਂ ਦੇ ਸਲੋਕ ਤੋਂ ਮੁਗਾਲਤਾ ਨਾ ਪਵੇ ਤੋ ਇਹਦੇ ਥੱਲੇ ਸਾਹਿਬ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਸਲੋਕ ਹੈ। ਆਪ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਫਰੀਦਾ काहे पटोला पाड़ती कंबलड़ी पैरे ए फरीद क्यों तू ए कीमती बस्तर ए रेशमी चोला फाड़दा क्यों तू इस दी थां ते सूफ दी कमली धारण करदा फरीदा काहे पटोला पाड़ती कंबलड़ी पैरे नानक घर ही बैठिया सौ मिले जे नीयत रास करे नीयत ठीक होवे ते हर थां ते खुदा है घर बैठिया भी रब मिल जांदा है भटकण दी लोड़ ही नहीं धक्के खाण दी लोड़ ही नहीं परमात्मा लिबास नूं नहीं वेखदा नीयत नूं वेखदा है गुरु नानक देव जी महाराज इस श्लोक दे राहीं ऐसा कह रहे हैं परमात्मा रूप नूं नहीं वेखदा शरीर नूं नहीं वेखदा जमीर नूं वेखदा है परमात्मा सूरत नूं नहीं वेखदा सीरत नूं वेखदा है परमात्मा शिंगार नूं नहीं वेखदा नीयत नूं वेखदा इसकी नीयत की है इसकी अंतर सोचने की है हो सकता है बाहरों बंदा दानी प्रगट होवे पर उसकी नीयत विच बेईमानी होवे बाहरों ओ ज्ञानी प्रगट होवे पर उसकी नीयत विच कपट होवे छल होवे जैसे कि कबीर स्वयं कहते ने कि हृदय कपट मुख ज्ञानी झूठे कहां बिलोवस पानी हृदय विच कपट रख के भी ज्ञान की गल की जा सकती है हृदय धोखा रख के भी प्रेम की चर्चा की जा सकती है हृदय विच अंधकार रख के भी प्रकाश की गल की जा सकती है पदार्थ की खिच अपने हृदय विच रख के परमात्मा की गल की जा सकती है और ऐसी गल्लां संसार विच बकायदा रूप विच हो रही ने किधरे फरीद के श्लोक तो भी यह मुगालता ना पै जाए कि रब वाकई किसी शिंगार विच मिलता है किसी लिबास विच मिलता है तो साहिब गुरु नानक देव जी महाराज कहिंदे नहीं उह ते जब नीयत रास करिए ते मिल पैंदा है जब नीयत नूं ठीक करिए ते उह गलवकड़ी विच बकायदा लै लैंदा है नानक घर ही बैठिया सौ मिले जे नीयत रास करे दिन रात इस ढंग दी भजन ते बंदगी विच लीन लै और ये गल स्पष्ट है कि इस पासे आप नूं प्रेरिया आप दी मां ने जैसे ध्रुव नूं भक्ति मार्ग ते तोरिया उसकी मां ने है गोपी चंद नूं भी उसकी मां ने प्रभु मार्ग ते तोरिया बाबे फरीद नूं भी मां ने ही तोरिया ते बकायदा फरीद ते अपनी बाणी च कहिंदे ने तिन धन जने दी माओ आए सफल से कहिंदे ने बाबा फरीद जब 8 साल दे सन बच्चियां नाल खेड़दे खेड़दे थके हारे शाम नूं जद घर आए ते मां ने कहा पुत्रा कदी अल्लाह नूं भी याद कर लिया कर नमाज भी पढ़ लिया कर हर वक्त खेड़दा ही रहना हर वक्त खेड़ा च लीन रहना बंदगी भी कर लिया कर नमाज भी पढ़ लिया कर तस्बीह भी फेर लिया कर कदी बैठ के कुरान की तलावत भी कर लिया कर मासूम बालक ने भोले भाव च कहा मां खुदा की देवेगा मैं नमाज पढ़ा मैं तस्बीह फेरा मैं ऐसी मेहनत करा बदले विच मैनू प्राप्त की होवेगा बच्चा लेन दी भाषा जानदा है देन दी नहीं एक मासूम बच्चा खिडौने नाल खेड रहा होवे ते उनू कह दो ये खिडौना जरा थोड़ी देर लई दूजे बच्चे नू दे दो नहीं देगा वो अजे लेना ही जानदा है देना नहीं उहदे कोल खिडौने 4 भी आउणगे तां वी एक खिडौना दूजे नूं देण नूं तैयार नहीं टुट जाए यह गल वखरी है पर देण नूं उस वक्त तैयार नहीं क्योंकि देण दी है यह जिहड़ी रुचियां ने अजे उस दे अंदर उजागर नहीं होईआं जिस मनुख दी जवानी अवस्था विच वी ते बुढ़ेपे काल विच वी देण दीआं रुचियां ना पैदा होण उस नूं धार्मिक दुनिया च कह दिंदे ने बच्चा ही है और कुछ नहीं तो बाबा फरीद बच्चे ने आप मां नूं कहिंदे खुदा देवेगा की मैं उठक बैठक करा मैं नमाज पढ़ा मैं तस्बी फेरा बदले विच की मिलेगा मां ने भोले भाज कह दिता खुदा शक्कर देवेगा खुदा गुड़ देवेगा बच्चे का सुभा मिठे नाल रुचियां त्रिपत आउंदियां ने रुचियां विच मिठा समाया हुंदा है तो बच्चा शक्कर की गल सुन के गुड़ की गल सुन के खुश हो गया कहिंदा मां तू मैनू सिखा मैं जरूर नमाज पढ़ांगा जरूर तस्बीह फेरांगा तो नमाज दी शिक्षा फरीद नू मां तो मिली है तस्बीह फेरन दी जाच फरीद ने मां तो सीखी है روز فرید مسلح وچھا کے نماز پڑھتے نے تے جدو اکھا میٹ کے نماز پڑھتے نے تے مسلے دے تھلے ماں شکر دی کڑی رکھ دیں دی کدی گڑ دیاں روڑیاں رکھ دیں دی نماز پڑھن تو بعد جیسے فرید مسلح سمیٹ رہا ہے تھلے اس نو شکر مل جاندی ہے گڑ مل جاندہ ہے خوش ہو جاندے نے فرید تے کن خدا تے سودا نقدی کردا ہے ادھر کرو ادھر مل جاندہ ہے روز ہن نماز پڑھتے نے تے روز آپ نو کھان لئی گڑ تے شکر مل جاندہ ہے بڑے پرسن آج جد نماز پڑھن لگے وقت ہو گیا سی ویل ہو گئی نماز دی تے ماں دی رچیاں چ وی یہ گل نہ رہی کہ تھلے شکر رکھنی ہے تے ماں پانی بھرن چلی گئی ادھر خدا دی دنیا بھی رحمت دے گھر وچ آئی بخشش دے گھر وچ آئی معصوم بالک اج نماز وچ لین ہو گیا جنوں سمادھی لین کہندے نے معصوم بالک نوں اج نماز وچ ہی رس آ گیا معصوم بالک اج نماز وچ ایسا لین ہویا جیسے کوئی بوند ساگر وچ لین ہو جاندی ہے اور ساگر دا روپ ہو جاندی ہے اس طرح خدا دی پرم جھلک فرید نے بچپن کال وچ ویکھی نماز سمپورن ہوئی مسلح سمیٹے ہے پر اج مسلے دے تھلے نہ شکر سی تے نہ ہی شکر نوں چکن دا خیال بابے فرید نوں آیا کیوں اج شکر تو کوئی ود مٹھاس منہ دے وچ پہ گئی اج دنیا دی ساری مٹھاس نالوں کوئی ود مٹھاس نے اندولت کر دیتا ہے تے رس بھرپور کر دیتا ہے آنندمئی زندگی بنا دیتی روم روم مانو شکر نال بھریا ہوا ہے بیٹھے نے تے سوچدے نے ماں نے اس پھوکی تھوتی شکر دا لالچ دے کے مینو رب دے مارگ تے توریا تے اے تے مینو اج پتا چلیا رب آپ ایک مہان شکر ہے شکر دا خزانہ ہے او تے مٹھاس دا خزانہ ہے اور آپ بار بار کہا کر دے سن ایشور اکال پرک او رب شکر دا خزانہ ہے گنج کہندے نے خزانے نو چونکہ آپ دی زبان چو اے شبد بہت نکل دے سن لہذا سمست بھارت وچ آپ دا نام ایسے پہ گیا بابا فرید شکر گنج شکر گنج آپ دے نام دے نال تخلص دے روپ وچ جڑ گیا اپ نام دے نال جڑ گیا اور اج بھی ضلع ملتان دے آلے دوالے لوکی شکر گنج کر کے انہاں دی اپما کردے نے فرید شکر گنج بھئی کس دے مزار تے جا رہے ہو شکر گنج دے مزار تے جا رہے ہیں کس دے دیدار لئی جا رہے ہو شکر گنج دے دیدار لئی جا رہے ہیں جو شکر دا خزانہ ہے خدا اکال پرخ اس طریقے دی اپما دے چلین ہوئے بابا فرید ماں جد پانی بھر کے گھر آئی تے کی دیکھ دیئے اج معصوم فرید دا چہرہ بدلے ہوا ہے اج اکھاں دے کوئی سرور ہے اج چہرہ کچھ ہور ہے تے اکھاں تر وی نے سوچ دیئے اج میں شکر رکھنا بھول گئی ہیں تے فرید نو اج شکر نہیں ملی ہن ایسا نہ ہوئے کہ شاید کل تو نماز نہ پڑے تو اندروں ایک دم لڈو لے آئی شکر لے آئی نال تھوڑا جہا شہد بھی لے آئی تے بابے فرید نو آ کے کہندی بھئی اے میرے بچے معصوم بالک اے خدا ساریاں چیزاں اج مینوں دے گیا سی ہمیشہ مسلے دے تھلے رکھ دیندا سی نا خدا اج مینوں دے گیا تے آکھیا فرید نو دے دیں تے بابا فرید مسکرا کے کہن لگے ماں واقعی اج خدا تے مینوں ہی دے گیا تینوں نہیں دے گیا اج خدا نے مینوں ہی دیتا ہے اج خدا نے رس مینوں ہی دیتا ہے ہن تینوں پرچان دی لوڑ نہیں خدا نے سوئم مینوں پرچا لیا ہن تینوں اس مارگ تے تورن دی لوڑ نہیں خدا نے خود ہی مینوں اپنے مارگ تے توڑ لیا ہن تینوں شکر دا لالچ دین دی لوڑ نہیں خدا نے بہت وڈی مٹھاس میرے انتر آتما وچ پا دتی ہے فریدا شکر کھنڈ نوات گڑ ماکھو مانجا دب فریدا سب وستو مٹھیاں رب نہ پجن تد اے ماں پاوے سب کچھ مٹھا ہے شہد ہے دب ہے گڑ ہے شکر ہے پر جیڑی مٹھاس اج مینوں ملی ہے وہ اس سب کچھ وچ نہیں ہے اور وہ سدھی مینوں خدا تو پراپت ہوئی ہے ईश्वर तो प्राप्त होइए। मां हुण तैनू रोज रोज शक्कर रखण दी लोड़ नहीं, ऐसी शक्कर खुदा ने मैनू एक दफा ही दे दिती है जिस दी मिठास जिंदगी भर मिटन नहीं लगी और ए मिठास सदीवी बनी रहेगी।